Lights, camera, action.
सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस कॉमेडी ऍक्टर समीर चौघुले यांच्यासोबत. आणि समीर दादा, मला आता हे विचारायचं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती बट वेळ मिळत नव्हता शूटिंगमुळे आणि आता तो वेळ मिळतोय आणि ती गोष्ट तू केली आहेस, ती कुठली?
मी खरं सांगू का, मला ना बरेच दिवस मला ना जेवण करायला खूप आवडतं. मी जर या इंडस्ट्रीत आलो नसतो तर मी शेफ चांगला झालो. तर माझी अनेक दिवसांची इच्छा होती ना खूप अशी, मी ना माझा स्ट्रेस बसतो आहे, छान गाणी लावायची आणि गाणी लावल्यानंतर युट्यूब लावायचं आणि युट्यूब वर वेगवेगळे पदार्थ असतात ना ते पदार्थ करायचे. म्हणजे आता मी घरी सांगून ठेवलेलं आहे की मी बऱ्याच वेळेला घरी आपल्या पद्धतीची खिचडीवर नको करूया, राजस्थानी पद्धतीची करूया, असं एक वेगळं. आणि मग ते छान बघत बघत पासारा खूप होतो. मला ते बायकांसारखं तू एक ती सफाई असते ना, ती एका वेळेला चार चार गोष्टी करतात, त्या पोडणी टाकतात, कांदा चिरतायत, मध्येच ते काहीतरी भाजी ढकलतात, हे माझं जाम कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने एक पदार्थ एकदा असं करत करत 2-3 तास उत्तम घालवतो. माझा सध्या स्ट्रेस बस्टर तो आहे.
93.5 रेड FM बजाते रहो.